मामा तू म्हणतेस ना ते सॉन्ग मला कम्प्लीट लिहून दे ना. कुठचं ग? ते ग, मराठी असे आमची मदर टंग. काय तू म्हणतेस नाही का नेहमी? मला लवकर लिहून दे ना ते. मला ते सॉन्ग बाय हार्ट करायचंय. उद्या सिलेक्शन आहे. कसलं सिलेक्शन? आमच्या स्कूलमध्ये मराठी डे सेलिब्रेट करणार आहोत. टीचरने प्रत्येक स्टुडंटला एक सॉन्ग बाय हार्ट करून यायला सांगितलंय. त्यातून 4 सॉन्ग्स ती सिलेक्ट करणार आणि मग असेंब्लीमध्ये ती सिंग करायची. वारे मराठी गाणी सिंग करणार आहे. त्यापेक्षा एक दिवस शुद्ध मराठी बोलून मराठी दिन साजरा करा म्हणावं. मम्मी त्यासाठी एकच दिवस कशाला? मराठी पिरियडला फुल क्लास मराठीमध्येच बोलतो. मी सांगते, ज्या मुलांना मराठी बोलायला नाही येईल त्याने एक लेसन 5 टाइम्स कॉपी करायचं. टीचरच्या मराठी प्रेमाने धन्य धन्य होऊन मी तिचं नाव विचारलं. सॅली डिकून हा.